हे येशूचे शिष्य आहेत. ज्यावेळी येशू स्वर्गात घेतला गेला त्यावेळी पवित्र आत्म्याचे दान पाठविण्याचे अभिवचन त्याने दिले. येशूचे स्वर्गारोहण होऊन 10व्या दिवशी शिष्य एकत्रित झाले होते आणि एकदम त्यांना वचन दिले होते त्याप्रमाणे पवित्र आत्मा आला आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले. देवाने किती अद्भुत गोष्टी केल्या हे सांगण्यासाठी विविध भाषा बोलण्याचे सामर्थ्य शिष्यांना प्राप्त झाले. खऱ्या विश्वासू व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि येशूवर प्रतिकरणास शक्ती पुरवतो.